आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावर मी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरा देता। विधानसभा वेचणुकेचे आज जावपी मतमेजणी खातीर महाराष्ट्राची वेचणूक यंत्रणा सज्ज आसा। 288 वांगडी महाराष्ट्र विधानसभे खातीर 20 नोव्हेंबराक मतदान जाल्ले। नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटवेचणुकेची मतमेजणी आज जावपाची आसा। सगळ्या नियुक्त केंद्रांनी सकाळी 8 वरांचेर मतमेजणी सुरू जातली। टपाल मतपत्रिकांची पयली मेजणी जातली, उपरांत ईव्हीएमच्या मतांची मेजणी जातली, जी सकाळी 8:30 वरांचेर सुरू जातली। विधानसभा वेचणुके खातीर राज्यभर वट्ट 288 मतमेजणी केंद्रां स्थापन केल्यात। नांदेड लोकसभा मतदारसंघा खातीर एक वेगळे केंद्र स्थापन केला। ते भायर विधानसभा मतमेजणेचेर देखरेख दवरपा खातीर 288 निरीक्षक नेमल्यात, जाल्यार नांदेड लोकसभा जाग्या खातीर 2 निरीक्षक मेजपाचे प्रक्रियेचे देखरेख दवरतले। मतमेजणी प्रक्रिया सुरळीत आनी वेवस्थीत जावची हे खातीर सुरक्षेची विस्तारान वेवस्था केल्या। केंद्रीय राज्य थळावी सुरक्षा दळ मेजणी केंद्रांनी तैनात आसात। रस्त्या कुशीचे तापमान नियंत्रणात दवरपा खातीर ग्रीन टनल रस्ते करपाचो प्रस्ताव आसा। ह्या प्रस्तावा खाला रस्त्या कुशीक झाडां लायतले। पणजेच्या दयानंद बांदोडकार रस्त्या सावन ह्या उपक्रमाची सुरवात जातली अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले। ह्या खातीर सरकारान ट्री केअर फाउंडेशनाकडे कबलात करपाचे थारायला। झाडां लावपा सयत ताचे वेवस्थापन करपाची जापसालदारकी ट्री केअर फाउंडेशनाकडे आसतली अशे मुखेलमंत्र्यांनी सांगले। इमेजीन पणजी स्मार्ट सिटीन शार झाडां वेवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले। कार्यशाळेच्या उक्तावणा वेळार मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिली। सरकारान एकूय झाड कापू ना, मात नवी झाडां लायल्यात। कांय झाडां पोरणी जाता आनी धोकादायक थारता। धोकादायक झाडां एकतर कापची पडटा वा दुसरेकडे व्हरून लावची पडटा। रस्त्या कुशीक नवी झाडां लावपा सयत पोरणी झाडां दुसरेकडे ट्रान्सप्लांट करतले। हातूंतल्यान ग्रीन टनल रस्ते तयार जातले। सगळ्यांत पयली पणजेची DB बांदोडकार मार्ग हरीत मार्ग जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। वैज्ञानिक रितीन झाडां लावपा सयत ताचे वेवस्थापन करपी कार्यशाळा ट्री केअर फाउंडेशनाच्या सहकार्यान जाली। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE सिंगल गर्ल चायल्ड स्कॉलरशीप येवजणे खातीर ऑनलाईन अर्ज मागयल्यात। 2024 वर्सा CBSE मंडळांतल्यान 10वी पास जाल्ल्या आनी CBSE संलग्न इश्कोलांनी 11वी इयत्तेन शिकपी चलयांक ह्या येवजणेचो लाव घेवंक मेळटलो। ऑनलाईन अर्ज सादर करपाची निमाणी तारीख फुडल्या म्हयन्याची 23 तारीख आसा। तपशील, पात्रताय अटी आनी ऑनलाईन अर्ज फॉर्म CBSE संकेतथळार उपलब्ध आसा। 55व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवान अनुगोमंतकीय कलाकारांक माची मेळची म्हण खासा यत्न जाल्यात। गोंयकार दिग्दर्शकांनी दिग्दर्शीत केल्ले लघुपट तशेंच पुराय वेळचे चित्रपट लेगीत अनुच्या इफी महोत्सवान प्रदर्शीत जातले। गोंयकार चित्रकारांक लेगीत अनु खासा माची दिल्या। वॉटर कलर असोसिएशन ऑफ गोवा ह्या संघटनेच्या पालवान अनु इफीन खासा चित्र प्रदर्शन आयोजीत केला। मॅकिनीज पॅलेसींतल्या चित्र दालनान हे प्रदर्शन सुरू आसा। कालिदास सातड्डेकार, सौमित्र बखले, सुजय नायक, चिराग कामत, रोहन मळगांवकर, भारत पंडित, गजेश सावंत, जॉलिन सपेको, स्मृती गोस्वामी, आदी वेर्णेकार, तुषार रामोणकार हेर चित्रकारांची चित्रां ह्या प्रदर्शनात प्रदर्शित जाल्यात। गोंय सरकारचे कला आनी संस्कृती खाते, कोंकणी संगीत नाट्य अकादमी, गोवा कोंकणी अकादमी, कोंकणी सेवा केंद्र साखळी आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोडपालवान आज आनी फाल्यां लोकनाट्य महोत्सव आयोजित केला। साखळेच्या रविंद्र भवनात जावपी ह्या मेळाव्याचे उक्तावण आज सांजवेळा 4:30 वरांचेर पद्मश्री विनायक खेडेकार हांचे हस्तुकी जातले। ह्या सुवाळ्यान मुखेलमंत्री प्रमोद सावंत, कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हजर रावतली। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।